आपल्याला जीवनदृष्टी देणाऱ्या गुरुमाऊलीची कृतज्ञतेने पूजा करण्याची अनेक निमित्त भक्तगण शोधतात. पालखी सोहळा हे त्यातलंच एक सुरेल निमित्त. मायलेकराची प्रसन्न भेट या पालखी सोहळ्यात होते. टाळचिपळ्यांचे, लेझिम मृदुंगांचे ताल सूर निनादू लागतात. जय जय स्वामी समर्थ असा गजर अंबरापर्यंत पोहोचतो. पालखीचे भोई होण्याचा अमृत क्षण ओंजळीत पडतो. लाखो भक्त अधीर असतात दर्शनासाठी. पालखी आलेली असते, गजर होत असतो, पालखी आलेली असते.